आता चांगलं झालं की
लगीन झालं गोंधळ झाला. आता एक काम हो उरलं.
आता आणि काय उरलं?
कुट कुट जायाचं हनुमान राया कुट कुट जायाचं हनुमान.